हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाः शितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाः शितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामतिपथयो विशिकासः कपर्दिनः ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथाम् पथिरक्षय ऐलभृदा यौव्युदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागम् सश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् विष्मो यश्च नो द्वेष्टितम् वोजम्भे दधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वाभुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु तमुष्टु हि यस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतम् पाशामृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम। आपला पुढील मनोगताचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक छोटंसं निवेदन आहे। आपण आपले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोडवर ठेवलेले आहेत ना हे आपण तपासून पाहूया। आपण आपले मोबाईल फोन्स मी देखील माझा फोन तपासून बघत आहे सायलेंट मोडवर आपण ठेवलेला आहे। आपण आल्यावर आपल्याला इथे लक्षात आलं असेल केंद्र सुरू होण्यापूर्वी त्याने कॅमेरा इथे जी पाटी लावलेली आहे कृपया आपले मोबाईल फोन बंद ठेवावेत त्याच्यावर फोकस करून ठेवलेली होती। त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय न येता आपल्याला सलग कार्यक्रम नीट ऐकता येईल। आजचं मनोगत सद्भक्त पाटणकर काकू या सादर करणार आहेत। पाटणकर काकूंची लौकिक ओळख म्हणजे त्या फिलिप्स कंपनीमध्ये नोकरीला होत्या आणि त्या एका युनियनच्या लीडर देखील होत्या आणि युनियन लीडर म्हणून त्यांनी महत्वाचं काम फिलिप्स कंपनीत केलेलं आहे। तसंच त्यांची फार महत्वाची ओळख म्हणजे त्या स्वामी माधवनाथांच्या शेजारी आहेत। माया अपार्टमेंटच्या बाजूलाच शेजारी त्या स्वामीजींच्या राहतात आणि अनेक वर्ष त्यांनी स्वामी माधवनाथ आणि सरला त्यांची मनोभावे सेवा त्यांनी केली, त्यांचा अत्यंत निकटचा सहवास त्यांना लाभलेला आहे. आपण त्यांचं मनोगत ऐकूया.
श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांविषयी मनोगत व्यक्त करायचे असे कळले आणि मनात एक हुरूर आनंद आणि कृतज्ञता अशा खूप काही भावना दाटून आल्या. वास्तविक पाहता परमपूज्य स्वामी माधवनाथांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मला एक दोनदाच मिळाली, पण तरी या मनोगतामध्ये माझे परमप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथ मला कसे भावले हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लग्नापूर्वीचे माझे आयुष्य एका सुशिक्षित सुसंस्कृत मध्यमवर्गीय घरात गेले. घरभर माणसे, भरपूर भावंड, असं गोकुळाचं माहेर होतं. आईवडील भाविक होते. उपवास सोळोवळ असं वातावरण होतं. घरात गुरुचरित्र, दासबोध, गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ इत्यादी सद्ग्रंथांचे अखंड नियमितपणे वाचन चालू असे. सर्व ग्रंथांचं वाचन कानावर पडत असे, पण अर्थ फार काही कळत असे असे नव्हते. घरी एकादशीला हरिपाठ म्हणणे सक्तीचे असे. त्याशिवाय साबुदाणा, खिचडी, बटाटा किस मिळत नसे. घर आर्थिकदृष्ट्या बेताचेच होते, पण घरातील वातावरण मात्र खूप आनंदी व खेळीमेळीचे होते. त्यातच वयाच्या 18 वर्षी फिलिप्स इंडियामध्ये नोकरी लागली. 21व्या वर्षी लग्न झालं आणि मी चिमणबागेत सासरे आले. 12-15 वर्षी संसार अत्यंत सुखाचा झाला. घरात सासूबाई आणि आम्ही दोघे, पण नोकरीच्या ठिकाणी 10-12 तास जात. पुढे यजमानांनी अचानक नोकरी बदलली आणि पुनश्च एकदा आर्थिक चणचण सुरू झाली. संसार पुढे सरकत होता. मुले मोठी होत होती. पुढे त्या दोघांची 5वीपर्यंत शिक्षणही झाली. इथे आवर्जून सांगावं असे वाटते की अडचणीच्या काळात केंद्राने आणि काही साधक भगिनींनी मला खूप मोलाची मदत केली. चिमणबागेत आमच्या घराशेजारी एक गोडाऊन होतं. त्या जागेत ध्यान मंदिराची सुंदर वास्तू होईल असे कधी मनात स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्याच वास्तूत 85 साली स्वामी माधवनाथ राहायला आले. हळूहळू एकांतात असणाऱ्या जागी साधकांची वर्दळ सुरू झालेली पण फार बरे वाटले. ध्यान मंदिराची पाटी पण खूप आनंदही झाला. पुढे परमपूज्य स्वामीजी व मातृश्री सरलाई या दोघांनाही जाता येताना नुसते पाहून देखील आनंद व समाधान होत असे. त्यांचे चालणे, त्यांचे व्यक्तिमत्व पाहून एकदम भारावून जायला व्हायचं. राजहंसाची चाल होती त्यांची. प्रत्येक वेळी ते दोघेही चिमणबागेत घराजवळ येताच त्यांना हळूच नमस्कारही करायला मिळत असे. नमस्कार करताना दोघेही काही बोलत नसत. मातोश्री सरलाई फक्त हसत आणि स्वामीजी नुसते हू असे म्हणत. नोकरीच्या ठिकाणी बरीच वर्षे गुरुवारची सुट्टी होती, त्यामुळे मुले शाळेत गेली की गुरुवारचं केंद्र ऐकायला मिळायचं. रविवारची प्रवचने फार क्वचित ऐकायला मिळाली, पण जे ऐकले त्यात स्वामीजी आत्म्याबद्दल खूप काही सांगतात हे लक्षात आलं. ते म्हणत, अहमात्मा हे कधीच विसरू नये या समर्थ वचनाचा उल्लेख करून साधकांच्या मनावर आपण आत्मस्वरूपच आहोत हे वचन ठसवत असत. तरी मला माझ्या आयुष्यात कोणी सद्गुरू असावेत अशी ओढ त्यावेळी कधीच वाटली नाही. त्यासाठी खूप काही कुठे कुठे शोध घ्यावा असंही वाटले नाही. घरातला साधा देवधर्म तेवढा माहीत होता, पण आज कळतंय की माझ्या सद्गुरूंची कृपा की त्यांनीच माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला कृपाळपणे बोटाला धरून या परमार्थ मार्गावर चालायला शिकवलं. त्यांनीच मला आपलं म्हटलं. कसे होते बरे माझे स्वामीजी हे मी कोणालाही सांगताना मला खूप आनंद होतो. अतिशय कृपाळू, विवेकी, वैराग्यशील आणि आनंद प्रेम यांचा ओतप्रोत जराच होते. ते स्वामीजींना वेळेचे अनन्य साधारण महत्व होतं. प्रत्येकाने वेळेचे महत्व जाणून जर स्वतःचं आयुष्य बेतलं तर जीवन खूप सुसह्य होतंय ही गोष्ट ते वारंवार सांगत. त्यांची स्वतःची कृती तशीच होती. आधी केले मग सांगितले असेच त्यांचे वागणे होते. सत्संग तर त्यांना फारच आवडे. एकेका प्रश्नाचं उत्तर अतिशय सोप्या व साध्या भाषेत असे. त्यांना संसारातील प्रश्नांपेक्षा परमार्थातील प्रश्न विशेष करून आवडत. एखाद्या साधकाने ऐनवेळी प्रश्न विचारला की ते त्यांना फारच आवडे आणि म्हणत, साधकांचं माझ्या प्रवचनांकडे लक्ष आहे तर. संसाराबद्दल ते म्हणत, संसार होतच असतो, परमार्थ प्रयत्नपूर्वक करावा लागतो, तो लहान वयातच सुरू करावा. त्यांचा स्वतःचा परमार्थ 10व्या वर्षीच गीता हातात आल्यावरच सुरू झाला होता. प्रत्येक साधक ज्या टप्प्यावर आहे त्या साधकाचे गुण ओळखून त्याला हाताशी धरून परमार्थ मार्गावर ते स्थिर करीत. याचे उदाहरण म्हणजे आपले भजन सम्राट श्रीयुत विलासकाका निपुणगे. विलासकाकांचे जीवन स्वामीजींनी आमूलाग्र बदलून टाकलं. त्याचबरोबर अनेक साधकांचे जीवन स्वामीजींच्या कृपेने असेच परमार्थरूप झाले. दुसऱ्याचे मन दुखवू नये, प्रेमाने वागावे, कसे बोलावे या गोष्टी प्रवचनातून उदाहरणे देत स्वामीजी सांगत असत. एखाद्या गंभीर विषयावर बोलताना मध्येच विनोद करीत आणि त्यामुळे केंद्रातील वातावरण एकदम हलकफुलकं होऊन जाईल. ज्ञानेश्वरीच्या काही वया त्यांना फारच आवडत. तरी झडझडून वहिला आणि ग या भक्तीचे या वाटाला या ओवीवरचे प्रवचन तर एकदम बहारदारच असे. प्रत्येकाने ओवीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचे बोलावणे आले की उपरणे झटकून तयार असावे असा संकेत असे. मरणाचे स्मरण असावे, जो जन्माला येतो तो आला तेथेच परत जाणार, मृत्यू कोणालाच चुकला नाही याचे भान असावे हे स्वामीजी अगदी ठासून सांगत. स्वामीजी शरणागतीबद्दल सांगताना म्हणत की सद्गुरूंच्या पायावर धाड दिशी डोके आपटू नये, त्यांना नम्रभावाने शरण जावे. अशा शरणागतीने सत्संगतीत राहिल्याने माणूस परमार्थी बनायला सोपे जाते. सतत भगवंतांचे अनुसंधान असावे असे त्यांचे सांगणे असे. एखाद्या साधकाने जर अवघड प्रश्न विचारला तर ते म्हणत, आपण जास्त खोलात शिरू नये, सद्गुरु सांगता तसे नाम घ्यावे, ध्यान करावे, कुणाबद्दल द्वेष मत्सर ठेवू नये, निर्मळ अंतःकरणाने राहावे, त्यामुळे परमार्थ सोपा सहज होतो. परमपूज्य स्वामीजींचे ज्ञानोबांवर फार प्रेम होते. ज्ञानोबा त्यांचे आराध्य दैवतच. ज्ञानोबांचे वर्णन करताना ते म्हणत, ज्ञानोबा म्हणजे ज्ञानोबाच, पालखीचा दिवस म्हणजे तर स्वामीजींच्या आनंदाला पारावरच नसे. पालखी भक्तांना ते पूर्ण शरणागत भावाने ज्ञानोबांना न्याहाळत असत. ते दृश्य पाहताना देखील भारावून जायला होत असे. प्रभू रामचंद्रांबद्दलही त्यांच्या मनात अपार प्रेम होते. एक पत्नी एक बाणी एक वचनी पुरुषोत्तम अशा प्रकारे ते रामचंद्रांचा उल्लेख करीत. त्यांचे सद्गुरू परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या तसबिरेकडे बोट दाखवून म्हणत, ते सर्व काही पाहत आहेत. स्वामी स्वरूपानंदांना हिमालय म्हणत तर स्वतःला पर्वतीची टेकडी म्हणत असत. त्यांचा आपल्या सद्गुरूंबद्दल उत्तुंग भाव होता. वारकरी संप्रदायाबद्दल स्वामींना फार प्रेम होते. ते म्हणत, वारकरी आळंदीला फाटक्या पोत्यावर बसून श्रद्धेने प्रेमाने ज्ञानेश्वरी वाचतात, पण सुशिक्षित समाज ज्ञानेश्वरीपासून एकूणच परमार्थापासून फार दूर राहतो. या गोष्टीचे त्यांना फार वाईट वाटे. समाजातील 5% सुशिक्षित सद्गुणी मंडळी जरी त्या परमार्थ मार्गावर आली तरी खूप झाले असे त्यांना वाटे. तरुण साधक घडवण्याचे फार मोठे कार्य त्यांनी सुरू केले. आज परमपूज्य स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुण साधक तयार होत आहेत हे पाहून त्यांना फारच आनंद झाला असता. 93 साली मी सौ निरंजनाकडे अनुग्रहासाठी नाव दिले. ती म्हणाली, एवढ्या उशिरा अनुग्रह घेत आहे. त्यावर मी म्हणाले, अगं घरात वृद्ध सासूबाई, नोकरी, मुले असं आहे, त्या भगवंतासमोर मला निदान हात जोडून उभे राहायला तरी मिळायला हवं ना. आता सासूबाई पण नाहीत, मुले मोठी आहेत, तेव्हा थोडं तरी जवळ मिळेल. म्हणून मी अनुग्रह घेणार आहे. तोपर्यंत माझे बऱ्यापैकी श्रवणही झाले होते. केंद्राची साधनेची ओढही वाढली होती. त्याच वर्षी मला दम्यामुळे नोकरी झेपत नाही, फार धावपळ होते असे स्वामीजींना सांगितले. त्यावर त्यांनी ज्ञानोबांत कुवा यांच्या तसबिरीकडे बोट दाखवून मला म्हणाले, या संतांनी एवढे कष्ट समाजाकडून अवहेल ना, असं तर तुला सोसावं लागत नाही ना. मग अजून 4-5 वर्ष तरी नोकरी सोडण्याचा विचार मनातही आणू नकोस. अशा काळात स्त्रियांनी गरज असेल तर शक्यतो स्वतःच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. हे ऐकल्यावर मात्र मी 4 वर्षांनी 97 साली ऐच्छिक निवृत्ती घेतली. खूप आधीपासूनच स्वामीजींची सेवा करायला मिळावी असे वाटत असे, पण नोकरीमुळे ते शक्यही नव्हते. पूर्वीपासून बऱ्याच साधिका वेगवेगळ्या वेळांना स्वामीजींकडे सेवेला जात ते मी पाहिले होते. परमपूज्य स्वामीजींनी ध्येय ठेवल्यावर माझी ही मनोकामना पूर्ण केली. मला परमपूज्य मातोश्री सरलाईंची भरपूर सेवा करण्याचे भाग्य मिळाले. अत्यंत प्रेमळ आणि नावाप्रमाणे सरळ असणारे मातोश्रींचे गुणवर्णन किती आणि कसे करावे. पतिपरायण आणि क्षिप्रसारिता अशा मातोश्री होत्या. सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत वेगवेगळ्या सेवा मला करता आल्या. आईंच्या बरोबर ध्यान, पूजेची तयारी, ज्ञानेश्वरी वाचन, स्वयंपाकाला मदत आणि खूप काही करायला मिळालं होतं. मी काहीही काम केलं तरी ते लगेच कौतुक करीत. नोकरी संसार दोन्ही करणाऱ्या स्त्रियांचे त्यांना फार कौतुक वाटे. मला या सेवेची संधी सद्भक्त सौ निरंजना आणि सौ प्रतिभाताई या दोघींनी दिली. तसेच भूगाव शिबिरातील सेवासंधी सद्भक्त जयुताईने दिली. श्रीयुत बापूसाहेब व स्वामींच्या कन्या या सर्वांनी मला उदंड प्रेम दिले हे सांगितले वाचून राहत नाही. एक गोष्ट करी की परमपूज्य स्वामीजींनी कृपाळपणे माझे जीवन स्थिर करून मला परमार्थ मार्ग तर दिलाच. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात तसे नरदेह मोठे घवाड या उक्तीप्रमाणे या नरजन्मांचे स्वामीजींच्या कृपेने सार्थक व्हावे एवढीच इच्छा आहे. एक गोष्ट प्रकर्षाने ते सांगावीशी वाटते की या शुद्ध परमार्थाचं कार्य 100 वर्षे चालावे म्हणून माधवनाथांनी ज्यांच्या हाती ही नाथपंथाची धुरा दिली त्या परमपूज्य स्वामी मकरंदनाथांच्या समर्थ नेतृत्वाखाली ही ध्यान मंदिरे, भोगाव शिबिरे मोठ्या दिमागदार पद्धतीने सुरू आहेत हे पाहून अंतःकरण भरून येते आणि परमपूज्य स्वामी माधवनाथांची आठवण आल्या करीत राहत नाही. अशा सद्गुरुपदी विराजमान असलेल्या आणि गुरुकार्यासाठी अखंड मेहनत घेत असलेल्या परमपूज्य स्वामी मकरंदनाथांबद्दल थोडं बोलल्याशिवाय माझं हे मनोगत पूर्ण होणार नाही. स्वामी माधवनाथांच्या चरणांवर मस्तक ठेवलं तेव्हाच माझे या जन्माचे भाग्य उदयाला आले हे तर नक्कीच, पण त्या भाग्याला आज परमपूज्य स्वामी मकरंदनाथ उजाळा देत आहेत, त्यामुळे या नरजन्माचे सार्थक होणारच. परमपूज्य स्वामी माधवनाथ नेहमी वेल्हाळ्यात जात असत. ते आपल्याही घरी यावेत असे वाटत असे, पण ते राहूनच गेले. पण आता मात्र परमपूज्य स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री सौ मधुरातही गेल्या 8-10 वर्षे प्रत्येक दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कृपाळूपणे माझ्या घरी लक्ष्मी विष्णू म्हणूनच येतात असा माझा भाव आहे. मोठ्या स्वामीजींची कधीही न करता आलेली पाद्यपूजा ऐन दिवाळीत माझ्या कुटुंबाला करता येते. सर्व साधकांसाठी ते दोघेही चंदनाप्रमाणे झिजत आहेत. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती असेच ते दोघे आहेत. अशा परमपूज्य स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री सौ मधुरताई या दोघांना उदंड व निरामय आयुष्य लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना. या मनोगताच्या अखेरीस स्वामी माधवनाथ यांनी त्यांच्या अगदी शेवटच्या काळात काढलेले काही उद्गार सांगते. स्वामीजी म्हणाले, आत्ता मी तुम्हाला या सगुण रूपात दिसतोय, पण काही काळानंतर मी सर्वत्र भरून आहे हे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल आणि खरोखरच आपण सारेजण हा अनुभव घेत आहोत अशा या प्राणप्रिय सद्गुरूंना म्हणावेसे वाटते. सद्गुरु राया मम रदो या तू चरण स्पर्श करी तव चरणांची अखंड भावी पूजा या अंतरी या हातांनी प्रक्षाळीन मी दोन्ही चरण तुझे पदकमलांच्या तीर्था उनी मग पवित्र काय तुझे चंदन कुमकुम मिश्रित रेखीन भाली तिलक तुझ्या वाहिन तुझ्या माथी अक्षता करिता मी पूजा वाहिन गंधित मृदुकुसुमांची तिवकंठी माला धूप दाऊनी पंच आरतीने ओवाळीन तुझला अशी चढाहो अखंड तुझवर मम भक्ती प्रीती स्मरणासावे ममया चित्ती अखंडित भेटी स्मरणासावे ममया चित्ती अखंडित भेटी स्वामी सांभाळी या बाळा स्वामी सांभाळ.
हरी 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 स्वामी जी 1985 साली माया अपार्टमेंट ही वास्तू त्याचं उद्घाटन झालं जानेवारी महिन्यामध्ये आणि त्याच वर्षी शेवटी साधारण नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिना असेल स्वामीजी माया अपार्टमेंट मध्ये राहायला आले आणि स्वामीजींना आणि मंडळाला जो तिथं हार्दिक शेजार लाभला त्याच्यापैकी एक पाटणकर काकू आहेत. वेल्हाळांचं घर हे स्वामीमय झालेलंच होतं. राधिका निरंजना त्यांच्या बाई म्हणजे आत्याबाई, त्यांच्या बाई म्हणजे आजी तसंच आत्याबाई असे सगळे स्वामीजींकडे येणारे होते. पाटणकर काकू आणि मराठे काकू वेल्हाळांच्या खाली राहणाऱ्या यांनाही स्वामीजींबद्दल फार प्रेम निर्माण झालं. त्यांनी आता सांगितलं तसं स्वामीजींचा आणि त्यांचा संबंध विशिष्ट संकोचापोटी. स्वामीजींचं व्यक्तिमत्व फार उत्तुंग असल्यामुळं त्या म्हणतात की मला जेमतेम दोनदाच स्वामीजींशी बोलता आलं असं त्या म्हणतात. पण त्या खाली आहेत आणि त्यांची केंद्राला मदत होते याची दखल स्वामीजींच्या अंतःकरणामध्ये पुरेपूर होती. त्या तसंच मराठे काकू याही आपल्या केंद्राशी चांगल्याच जोडल्या गेल्या. नंतर मराठे काकूंबरोबर मी स्मृतिगंध नावाचा ग्रंथ लिहिला. जयुताईच्या घरी मी तिथं जवळच असलेल्या तेव्हा युनायटेड वेस्टर्न बँकेच्या झोनल ऑफिसमध्ये होतो. स्वामीजी गेल्यावर अतिशय धावपळीचा काळ होता पण त्याच्यामध्ये मी लवकर माझा दुपारचा डबा संपून 5-7 मिनिटात जयुताईच्या घरी जात असे आणि तिथं साधारण 30-40 मिनिटं मराठे काकूंनी लिहिलेलं वाचून घेत असे आणि आम्ही त्याच्यात दुरुस्त्या जर जरूर असतील तर करत असू असं करत तो ग्रंथ पूर्ण केला. त्याच काळामध्ये सद्भक्त जयुताई विलासदादा यांना स्वामीजींच्या वरच्या केंद्राच्या निमित्ताने जे येणं जाणं स्वामीजींकडे होत असे तर निरोप ठेवण्याचं, किल्ल्या ठेवण्याचं, लोकांचे डबे सांभाळण्याचं, पिशव्या सांभाळण्याचं आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचं काम पाटणकर काकू करत असत. स्वामीजींकडे मी दर दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरचं लक्ष्मीपूजन झाल्यावर जात असे. मी आणि मधुराताई मुलांना घेऊन आम्ही स्वामीजींकडे जायचो. मुलं अगदीच लहान होती. मला असं वाटतं की मंदार 5 वर्षांचा, केदार 3 वर्षांचा अशी लहान होती. 1996 सालापर्यंत 1995 सालापर्यंत हा उपक्रम चालू राहिला. 1996 साली जुलैमध्ये स्वामीजींनी देह ठेवला आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रथेप्रमाणे सरलाताई म्हणाल्या की तू येत जा आणि माझं स्वामीजींच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जाणं हे तसंच चालू राहिलं. अशी 1-2-3-4 वर्ष गेल्यानंतर मी तिथं येतो असं मराठे काकूंच्या लक्षात आलं आणि तिथून उतरल्यानंतर मराठे काकूंकडे जाणं आणि मग पाटणकर काकूंकडे जाणं पुढं वेल्हाळांच्या घरी देखील जाणं असं माझं सुरू झालं. पाटणकर काकूंचा आजही आपल्या माया अपार्टमेंटच्या केंद्राला आणि तिथं असलेल्या मंडळाच्या कामाला चांगलाच आधार आहे, त्यांचा सपोर्ट आहे. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर त्या म्हणतात तसं त्यांची आणि सरलाताईंची जास्त जवळीक निर्माण झाली, त्यांना सेवाही करायला मिळाली. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य हे मिश्र पद्धतीचं राहिलं, खडतरही राहिलं, पण त्या धीरानी सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन सगळ्या परिस्थितीतून बाहेर आल्या, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि केंद्राच्या कायमच्या शेजारी म्हणून आजही आपल्याला त्यांचा सपोर्ट आहे. आज कालांतराने मराठे काकूंनी देह ठेवला, वेल्हाळांनी तो वाडा देखील ओनरशिप करण्यासाठी म्हणून दिला आणि मराठे काकू एवढा एकच आधार केंद्राला शिल्लक राहिला. चिमणबागेमध्ये एवढी मोठी वस्ती असताना त्या वस्तीतलं कोणीही स्वामीजींकडे आलं नाही. प्रत्येकाचं भाग्य असतं, भाग्यानीच व्यक्ती येत असतात. येणारे जाणारे एवढे लोक पाहून देखील कोणालाही कधीही तिथं आत काय चालतं हे पाहायला यावं असं वाटलं नाही. अशा परिस्थितीत ही तीन कुटुंब मात्र चांगलीच केंद्राशी संलग्न झाली. परमार्थ हा भाग्यानीच मिळत असतो असं मला वाटतं. आजही मी माया अपार्टमेंटमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जात असतो आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आजही जात असताना मला मराठे काकूंची तेवढीच आठवण येते. पाटणकर काकूंकडे जातो आणि वेल्हाळांकडे देखील जातो. रेवती विनायकनी माया अपार्टमेंटचं वरचा ब्लॉक भाड्याने घेतलेला आहे तूर्त. ते त्यांचं काम पूर्ण झालं की विनायकचं ऑफिस तिथं येईल, तर त्याच्या ऑफिसमध्ये ते लक्ष्मी पूजन करतात. अशा ठिकाणी, अशा तीनही ठिकाणी मी जातो. माया अपार्टमेंट, ध्यान मंदिर, स्वामीजींचं घर आणि विनायक आणि पाटणकर काकू. पूर्वसंचितामुळं मला असं वाटतं की आपण सगळे इथं एकत्र आलेले आहोत. आपण एकत्र येणं हा देखील अपघात नाहीये. अशी मजा आहे. या शिंदे एका अभंग म्हणा. हरी हरी.
जीवाचे जीवन, जीवाचे जीवन, सुखाचे निधान, जीवाचे जीवन, सुखाचे निधान, योगियांचे ध्यान, पांडुरंग योगियांचे ध्यान, पांडुरंग जीवाचे जीवन, जीवाचे जीवन. मेघ श्याम निळा आनंदाचा घावा, मेघ श्याम निळा आनंदाचा गाभा, वाळवंटी उभा पंढरी वाळवंटी उभा पंढरी जीवाचे जीवन सुखाचे निधान योगियांचे ध्यान पांडुरंग योगियांचे ध्यान पांडुरंग जीवाचे जीवन ललाटी केशर चंदनाची उटी ललाटी केशर चंदनाची उटी कंठी शोभतसे वैजयंती कंठी शोभतसे वैजयंती जीवाचे जीवन सुखाचे निधान योगियांचे ध्यान पांडुरंग पांडुरंग समसुकुमार समसुकुमार चरण सुंदर समसुकुमार चरण सुंदर कटेवरी कर ठेवीले कटेवरी कर ठेवीले जीवाचे जीवन जीवाचे जीवन मकरंदा एक मकरंदा आ मकरंदा मकरंदा एक हरिचाच छंद मकरंदा एक हरिचाच छंद अंतरी गोविंद सर्व काळ अंतरी गोविंद सर्व काळ हरि जीवाचे जीवन सुखाचे निधान जीवाचे जीवन सुखाचे निधान योगियांचे ध्यान पांडुरंग योगियांचे ध्यान पांडुरंग जीवाचे जीवन जीवाचे जीवन जीवाचे जीवन
वाह हरि 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 आपण मागील सत्संगात म्हणाला होतात की संप्रदाय पंथ धर्म कुठलाही असो एंड युजर तुम्ही आहात झालं प्रश्न असा आहे की काही संप्रदाय पंथ किंवा धर्म हे अधिक श्रेष्ठ असतील ना काही संप्रदाय धर्म पूर्ण सत्याकडे घेऊन जात नसतील ना उदाहरणार्थ अद्वैत द्वैत केवलाद्वैत विशिष्टाद्वैत यज्ञ यागादी पूर्वमीमांसा बौद्ध मत तसेच धर्मामध्ये हिंदू बौद्ध ख्रिश्चन इस्लाम हे संप्रदाय हे सर्व संप्रदाय व धर्म थोडेच पूर्ण सत्याकडे घेऊन जाऊ शकतील हिंदू धर्मच मोक्ष देण्याला समर्थ आहे ना आम्ही तर असेच ऐकले आहे, कोणत्याही पंथाचा एंड युजर मोक्षाला कसा जाऊ शकेल असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आणि प्रश्नातून उत्तर हे चालूच राहत आहे. मलाही हे ठीकच वाटतंय. मागच्या वेळेला जो प्रश्न विचारला होता तो त्यामुळे मी घेऊन आलोय. सोहम बोध म्हणजे अद्वैत, जीव परमात्मा जगत सार परमात्म स्वरूप चिद्विलास, मी भक्त तो राम कृष्ण इत्यादी माझ्यावर कृपा करत आहे. द्वैत मी नाहीच तोच एक आहे पूर्ण अद्वैत तो परमात्मा आनंद रूप, मी जीव पण परमात्म्यापासून वेगळा असूनही अभिन्न या भावामुळे मुक्त विशिष्टाद्वैत, परमात्मा देव हे मुळातच नाहीत, देह त्यागानंतर शून्याला प्राप्त होतो जीव, बौद्ध मत, कर्मकांड यज्ञ इत्यादी पूर्वमीमांसा यातील खरे काय आहे असं विचारलेलं होतं. तेव्हा मी असं म्हटलं होतं त्याच्या आधीचा खरा प्रश्न मृत्यूच्या संदर्भातला होता, त्याच्यातला हा एक उपप्रश्न होता. तेव्हा मी असं म्हटलेलं होतं की तुमची भूमिका जर सोहम बोध अद्वैत याच्याशी अनुकूल होत असेल तर तुम्ही तशा प्रकारची अद्वैत उपासना अद्वैत साधना निशंकपणे करा, कारण अंततः समाधान होणारे तुम्ही आहात, ज्याला मी तेव्हा एंड युजर असं म्हटलं होतं. आणि ते अशा करता या आत्ताच्या भाषेत म्हटलं होतं की कुठलाही प्रॉडक्ट जरी झाला तरी शेवटी जो वापरणारा आहे आपण, जे फोन असो वॉशिंग मशीन असो असं मी म्हटलं होतं, तर त्याचं समाधान झालं म्हणजे त्याच्या गरजा भागल्या म्हणजे झालं असं मी म्हटलेलं होतो. तसं हे जे पंथ आहेत ते पंथ देखील जर द्वैत समाधान देत असेल एखाद्याला, तू देव आणि मी भक्त याच्यात भक्ताचं समाधान होत असेल आणि त्याला अद्वैत हे तितकंसं प्रशस्त वाटत नसेल, आपली एवढी शक्ती नाही, त्याच्यापेक्षा त्याच्या चरणाशी बसलेलं बरं, आपल्याला शांती मिळते आहे, तर काय फरक पडला मग द्वैत का अद्वैत याच्यातलं खरं काय असं विचारण्याचा कुठं प्रश्न येतो. तुम्हाला जिथं समाधान मिळतं कृष्ण हा एकच देव, कृष्ण हा एकच पुरुष, बाकी सगळे हे त्याचे भक्त राधा भावात असणारे असे काही संप्रदाय आहेत. ज्यांना त्याच्या त्या भावात समाधान मिळत असेल आणि समाधान मिळत असेल तिथं त्याचा विषय संपला असं मी म्हटलेलं होतो. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात की जीव आणि परमात्मा आणि जगत मिळून एक परमात्माच नटून राहिलेला आहे, एका चित्त शक्तीचाच सगळीकडे विलास आहे आणि आपण जगत परमात्मा हे सगळं परमात्म्याचंच प्रगटीकरण आहे अशा प्रकारच्या विचारामध्ये एखादा रमत असेल आणि त्याला समाधान मिळत असेल तर समाधाना एवढे थोर नाही असं मी म्हटलेलं होतो. तर बस झालं. त्यांनी मग हा संप्रदाय श्रेष्ठ की तो संप्रदाय श्रेष्ठ याच्यापेक्षा जो आचरणारा आहे त्याला समाधान मिळालं पाहिजे असं मी म्हटलेलं होतो. तसंच आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील नास्तिक चार्वाक मतवादी देखील आहेत. सांख्य हे परमात्मा न मानणारे आहेत पण शास्त्र म्हणून सांगितलेलं आहे, त्यामुळं हिंदू धर्माला नास्तिकतेची देखील अडचण नाहीये. बौद्ध धर्माची ही अडचण हिंदू धर्माला नाहीये. तसं हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट असं सांगताच येत नाहीये, कारण त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश आहे. द्वैत मानणाऱ्यांचा समावेश आहे, अद्वैत मानणाऱ्यांचा समावेश आहे, एकच देव मानणाऱ्यांचा समावेश आहे, सर्व देव मानणाऱ्यांचा समावेश आहे, विशिष्टाद्वैत मानणाऱ्यांचा समावेश आहे. हिंदू म्हणजे नक्की काय हे तसं एवढं सांगता आलेलं नाहीये. पूर्व मीमांसा म्हणजे यज्ञ कर्मकांड करणारे आहेत त्यांचाही हिंदू धर्मामध्ये समावेश आहे. हिंदू धर्मामध्येच अनेक पंथ आहेत. थोडं विषयांतर करून सांगतो की कांची कामकोटीचे शंकराचार्य, मी थोडा वेळ थांबतो, सगळ्यांनी आपले मोबाईल काढा एकदा, ते बंद आहेत का पहा. कारण आपली आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला कोण फोन करणार आहे यावेळेला, म्हणून आपल्या इथं जे निवेदन केलं जातं त्या निवेदनाकडे आपण प्रसंगी दुर्लक्षच करतो. पण सांगता येत नाही कोणाचं तरी, मग एकदम कोणाला तरी आपल्याला गाठावं असं वाटतं आणि ती व्यक्ती फोन करते, आपल्याला अनपेक्षित असतं. करू बोलणं सुरू. यज्ञ या कर्मकांड या ज्या गोष्टी आहेत याही हिंदू धर्मामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे प्रत्येक पंथ हा जर शांती समाधानाकडे घेऊन जातो असं पंथ सुरू करणाऱ्याचा दावा असेल आणि आचरणारे जे असतील तर ते शांती समाधानाला प्राप्त होत असतील तर एकमेकांना सहिष्णुतेनी समजून घ्यावं आणि सगळ्यांनी मिळून शांती समाधानाकडे जावं असं मानणारा हा हिंदू धर्म आहे. धर्माबद्दल मी सांगतोय, काहीच अडचण नाहीये हिंदूंना किंवा हिंदू विचारधारेला. त्याच्यात द्वैतही पचतं, अद्वैतही पचतं, विशिष्टाद्वैतही पचतं, केवलाद्वैतही पचतं, भेदाभेद देखील पचतो, आस्तिकवाद देखील पचतो, नास्तिकवाद देखील पचलेला आहे, मूर्तीपूजा पचलेली आहे, निराकारवाद पचलेला आहे. त्यांनी जो प्रश्न विचारलाय की तुम्ही म्हणालात की संप्रदाय पंथ धर्म कुठलाही असो एंड युजर तुम्ही आहात, तुम्हाला महत्व आहे, त्यामुळं एक संप्रदाय दुसऱ्या संप्रदायाशी सहिष्णुतेने वागणारा आणि असे सगळे आहेत असा विश्वास ठेवणारा त्याला हिंदू ही व्यापक संज्ञा मिळालेली आहे. म्हणजे मी असं सांगतो की विशिष्ट प्रकारे जर इस्लामनी आम्हीच खरे असा प्रचार केला नसता आणि जे आम्हाला मानणार नाहीत त्यांना कापून टाका, ते काफर आहेत, अशा एकांगी टोकाला किंवा फारच टोकाला गेले म्हणून मुस्लिम हा वेगळा, नाहीतर हिंदूंनी बौद्ध देखील हिंदूंमध्येच आला, ते भले त्यांना वेगळे मानत असतील वेगळ्या वेगळ्या कारणाकरता, अल्पसंख्याकांचा फायदा होतो म्हणून असेल, पण विचारधारेप्रमाणे हिंदू मनस्थिती जी आहे ती मनस्थिती कोणत्याही मार्गाने तुम्हाला समाधान मिळत असेल तर त्या साधना मार्गाचा अवलंब करा असं सांगणारीच मनस्थिती आहे. आणि तेच मी बोललो. प्रश्न असा आहे की काही संप्रदाय पंथ धर्म किंवा धर्म हे अधिक श्रेष्ठ असतील ना. मी अशी गोष्ट वाचली ती की कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट ना असे दोन ख्रिश्चनांमध्ये संप्रदाय आहेत, दोघही येशूंना मानणारे आहेत आणि दोघही आपला अभिनिवेशाने प्रचार प्रसार करणारे आहेत. तर प्रोटेस्टंट कॅथोलिक धर्मगुरूला प्रोटेस्टंट धर्मगुरू भेटतो आणि म्हणतो की निष्कारण वाद घालण्यात काही अर्थ नाही. तू जे सांगतोस ते आणि मी जे सांगतो ते दोन्हीही येशू सांगतो त्याच्यामध्ये बसतो. आपण निष्कारण वाद घालायला नको असं प्रोटेस्टंट कॅथोलिक धर्मगुरूला म्हणतो. त्याच्यावर कॅथोलिक धर्मगुरू प्रोटेस्टंट धर्मगुरूला असं म्हणतो की तुझ्या कल्पनेप्रमाणे तू जे बोलतोस ते येशूंना अभिप्रेत होतं, पण मी जे बोलतो तेच येशूंना अभिप्रेत होतं. तू जे सत्य म्हणून सांगतोयस ते तुझ्या कल्पनेतलं सांगतोयस, पण मी जे सांगतोयस तेच सत्य आहे. असा जेव्हा अभिनिवेश निर्माण होतो तेव्हा प्रश्न आहे. येशूंना जे सांगायचं ते आपण दोघं सांगतोय असं नाही, तू तुझ्या कल्पनेप्रमाणे सांगतोयस आणि ते येशूंना सांगायचं असं म्हणतोयस, आणि मी मात्र येशूंना येशूंची जी कल्पना आहे त्याप्रमाणे बोलणारा असा मी आहे किंवा कॅथोलिक आहे. म्हणून कोणता पंथ किंवा संप्रदाय किंवा धर्म हा खरा आणि कोणता पंथ किंवा संप्रदाय किंवा धर्म हा खोटा, नास्तिकता खरी का अस्तिकता खरी, प्रत्यक्षतः अस्तिक अजून देव आहे हे सिद्ध करू शकलेला नाहीये, सिद्ध, आणि नास्तिक हा देव नाहीये हे सिद्ध करू शकलेला नाहीये. देव नाहीये अशी त्याची श्रद्धा आहे, त्याच्या बुद्धीला नास्तिकता जो वागवतो त्याच्या बुद्धीला जगातली कित्येक रहस्य समजलेली नाहीयेत. मग असं कसं मानावं की देव नाहीये हे रहस्य त्याला कळलंय, त्याची अशी श्रद्धा आहे नास्तिक माणसाची की देव नाहीये, आणि आस्तिक माणसाची अशी श्रद्धा आहे की देव आहे. नास्तिकतेने जर सुख मिळत असेल, समाधान मिळत असेल, तर जरूर वागवावी ना. फक्त नास्तिक माणसांनी दुसऱ्याला सांगत फिरू नये की तू करतोयस ते चूक आहे. खरा संबंध तिथं येतो. एका धर्माने दुसऱ्या धर्माला तू चूक आहे असं सांगत फिरू नये, त्यांना काफीर समजून मारून टाकू नये, आणि आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न करू नये. नास्तिकांना देखील प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना सांगण्याचा किंवा समाजाला जागृत करण्याचाही अधिकार आहे, त्यांना लेख लिहिण्याचा अधिकार आहे आणि ते बजावतायत. पण जे त्यांच्या मताला अनुसरत नाहीयेत त्यांची ते कीव करतायत, जिथं त्यांनाच माहीत नाहीये की आपल्याला खरंच समजले की नाही समजलंय. कोण पश्चिम बंगालचे खासदार इंद्रजीत गुप्ता म्हणून कोणी होते खासदार कम्युनिस्ट, ते आणि जगन्नाथराव जोशी हे मॉस्कोमध्ये संसदीय समितीचे सभासद म्हणून गेलेले होते. जगन्नाथराव जोशी असं सांगतात की सकाळी नेहमीप्रमाणे मी उठलो तर ती शेजारी त्यांच्या ज्या खोल्या होत्या त्याची बाथरूम्स होती, त्यामुळे शेजारच्या बाथरूममधून विष्णू सहस्रनाम म्हणण्याचा आवाज येत होता. रशियासारखा आणि तेव्हाचा रशिया कम्युनिस्ट देश धर्मही न मानणारा तिथं विष्णू सहस्रनाम ऐकू येते. त्यांनी म्हणजे कोण नेमके कुठं उतरले समितीतले त्यांना माहीत नव्हतं. सकाळी स्वतःचा आवरल्यावर जगन्नाथराव जोशी म्हणाले की मी शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये गेलो तर तिथे इंद्रजीत गुप्ता होते. ते म्हणाले की अहो तुमच्या बाथरूममधून विष्णू सहस्रनाम ऐकू येत होतं. तर ते म्हणाले की मग झालं काय, स्नान करताना मी विष्णू सहस्रनाम म्हणत असतो, पण तुम्ही कम्युनिस्ट आहात म्हणाले. कम्युनिस्ट विष्णू सहस्रनाम म्हणतो याच्यावर विश्वास कसा ठेवावा. ते म्हणाले हे माझे संस्कार आहेत. आणि खाजगीत म्हणाले मला तरी कुठं माहिती आहे खरं काय आणि खोटं काय. आपल्याकडचे राजकीय लोक हे जितके काय आता शब्द बोलू की नको भोंदू आहेत स्वतःच्या फायद्याकरता. कोणी कम्युनिस्ट होतो, कोणी निधर्मवादी होतो, कोणी कोण होतो, हे सगळे आपला धर्म पाळत असतात. तर इंद्रजित गुप्ता असं म्हणाले की जर तो असेलच समजा तर आपण एवढं तरी म्हणतोय एवढं आपल्याला पुण्य लाभावं असेलच. तर मला तर असं वाटत नाहीये तो असेल. पण घरात संस्कार, ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेला आहे, घरात संस्कार आहेत तर मी म्हणतो. तर नास्तिक देखील पूर्ण नास्तिक नाहीये, आस्तिक देखील पूर्ण आस्तिक नाहीये, हिंदू देखील पूर्ण हिंदू नाहीये, कोणत्याही पंथाची व्यक्ती पूर्ण त्या पंथाची नाहीये. ही आपली अडचण आहे. साधकांमध्ये देखील एका संप्रदायामध्ये गेल्यावर 10-15 वर्ष साधना केल्यावर दुसऱ्या संप्रदायाची साधना अधिक योग्य असेल का असंही एखाद्याला वाटू शकतं. म्हणून त्यांनी म्हटले की काही संप्रदाय धर्म पूर्ण सत्याकडे घेऊन जात नसतील ना. कोणी सांगितलं? पूर्ण सत्य म्हणजे शांती मिळवणं, देह अहंता बाजूला सारणं. आपल्यामध्ये एक संकल्पना आहे की परत जन्म नाही, ही काही संप्रदायांमध्ये नाहीये, काही धर्मांमध्येही नाहीये. पण अशा किरकोळ गोष्टींचा काही फरक पडत नाही. जर ईश्वरी नियमामध्ये परत जन्म असेल तर त्यांना घ्यायला लागेल, आणि परत जन्म नसेल तर कोणाचाच होणार नाही. अगदी हिंदू मानत असतील पुनर्जन्म असतो तरी होणार नाही, कोणाला नक्की माहिती आहे. पण तस्मात शास्त्रम प्रमाणंते, याच्यावरून जो चालतो या मार्गावरून त्याची निंदा कशाला करायची. शास्त्र म्हणतं की पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म आहे तो मानतो. मला नागपूरला एकांनी विचारलं की मी असं म्हणतो भगवद्गीतेतली अनेक विधानं अशी आहेत, मी म्हणतो की पुनर्जन्म नाहीच आहे, पुनर्जन्म आहे हे सिद्ध करा असं मला म्हणाले. सत्संग चालू होता. मी म्हणालो की मी म्हणतो की भगवद्गीता म्हणते म्हणून पुनर्जन्म आहे, मला त्याचा अनुभव नाहीये पण मी श्रद्धेनी म्हणतो. तुम्ही म्हणता ना पुनर्जन्म नाहीये, मला माहिती आहे की तुम्ही परत जन्माला आलेले आहात शास्त्र म्हणतं म्हणून, तुम्ही सिद्ध करा की तुमचा आधीचा जन्म नव्हता. ते म्हणाले तुम्ही मला प्रश्न विचारू नका, मी तुम्हाला प्रश्न विचारला. मी म्हटलं या चर्चेत तुम्हाला काय समाधान मिळतं? शेवटी समाधान ते निरुत्तर झाले. समाधान हीच महत्वाची गोष्ट आहे ना, शांती हीच महत्वाची गोष्ट आहे ना. एकमेकांशी प्रेम, एकमेकांच्या मताचा आदर हीच महत्वाची गोष्ट आहे ना. ती इथं पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व धर्म संप्रदायामध्ये सांगितलेली आहे. एक एक फक्त तेही नक्की माझा पूर्ण अभ्यास नाहीये, पण मी असं वाचत राहतो की इस्लाममध्ये असं सांगितलेलं आहे की हे मत न मानणाऱ्याला कापून टाका. बाकी कुठल्याही, पण इस्लाम या शब्दाचाच अर्थ शांती आहे. इस्लाम हा पूर्ण अद्वैत मानणारा धर्म आहे. आपण त्याच्या सत्तेखाली आहोत असं मानणारा धर्म आहे. कबीरांनी मुल्ला होकर मस्जिद जावे, जोर जोर से बांग पुकारे, वो अल्लाह क्या बहिरा है, चीटी के पाव में बंधे घुंगरू वो भी अल्लाह सुनता है, असं म्हटलेलं आहे. मुंगी केवढी, मुंगीचा पाय तरी आपण पाहिलाय का किती छोटा असतो. आपल्याला आठवती नसेल मुंगीचा पाय आपण पाहिलाय का नाही पाहिलाय. मुंगीचा पाय, त्या पायात घुंगरू बांधलेला आहे, त्या घुंगराचा नाद किती निर्माण होणार. पण कबीर म्हणतात तोही तो अल्लाह ऐकणार आहे. आणि हिंदू धर्मियांची अशी श्रद्धा आहे की जे अल्लाह म्हणतात तोच परमात्मा आहे. श्रद्धा असा शब्द मी वापरतो. फक्त ते जर एवढं न म्हणते तर काहीच प्रश्न नाहीये. इथं किती लोक आले आपल्या देशात विशिष्ट करून, किती लोकांनी आपले धर्म आणले, तुम्हाला शांती मिळते तर काय प्रश्न आहे. हे सगळे हिंदूंनी आपल्यामध्ये घेतले. इथं पूर्वी वेगवेगळे आधीचे कोणीतरी असतील, नंतर कुठून तरी आले असतील, इथून काही निर्माण झाले असतील, तर हे सगळे हिंदू म्हणून मानले गेले. आणि या हिंदूंमध्ये द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, केवलाद्वैत, तुम्ही काय सिद्ध करू पाहताय, काय नाहीये असं म्हणू शकताय, आपलं जीवन किती थोडं आहे, शांती समाधानाला प्राप्त होणं. म्हणून मी एंड जो यूजर आहे, ज्याला नास्तिकतेमध्ये पूर्ण समाधान आहे. मग पूर्ण समाधान म्हणजे कसं, की तुमच्या घरातली एक व्यक्ती गेली, गेली तर गेली, जन्माला आलं तो मरणार, शोकात कशाला बुडायचंय. नास्तिक मनुष्यांनी शोकात बुडता कामा नाहीये असं मी तरी मानतो. होता तोपर्यंत होता, नव्हता नाही. तिबेटमध्ये असं आहे, तिबेटमध्ये जो बुद्ध धर्म, बौद्ध धर्म आहे, तो भारतापेक्षा खूप वेगळा आहे. मी ते थर्ड आय म्हणून पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये ते म्हणाले की आमच्या परंपरेमध्ये जो गेला त्याला पहाडावर नेऊन ठेवायचं, गिधाडं त्याला खाऊन जातात, तो पुन्हा जन्माला येणारे एवढी श्रद्धा आहे, गेला म्हणून काहीच बिघडत नाही. म्हणजे मनुष्य म्हणून जितपत वाईट वाटतं तेवढं आम्हाला वाटेल. तेवढंही नास्तिकतेला पचत नाहीये. म्हणून चांगला नास्तिक असेल तर तो सहृदय असला पाहिजे, सर्वांच्या मताचा आदर करणारा असला पाहिजे, स्वतःच्या बुद्धीला सर्वश्रेष्ठ मानणारा नसला पाहिजे, आर्ग्युमेंट करून दुसऱ्याला हरवणारा नसला पाहिजे. आणि आस्तिकही आत्ता मी म्हणतो तसाच असला पाहिजे. आता प्रश्न परत वाचतो बर का, वेळ संपली. प्रश्न असा आहे की काही संप्रदाय, पंथ, धर्म हे अधिक श्रेष्ठ असतील ना, काही संप्रदाय धर्म पूर्ण सत्याकडे घेऊन जात नसतील ना. उदाहरणार्थ अद्वैत, द्वैत, केवलाद्वैत, विशिष्टाद्वैत, यज्ञ यागादी पूर्व मीमांसा, बौद्ध मत, धर्मामध्ये हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम हे सर्व संप्रदाय व धर्म थोडेच पूर्ण सत्याकडे घेऊन जाऊ शकतील, घेऊन जाऊ शकतील पूर्ण सत्य. याचा अर्थ तुम्ही शांती मिळवणं आहे. शांतः अयम आत्मा, हा आत्मा शांत स्वरूप आहे. विशिष्ट साधना मार्गाने ते समजतं, प्रार्थनेने ते समजतं, ध्यान करून ते समजतं, भक्तीने ते समजतं, नाम घेऊन ते समजतं. कोणाला नमाज पढून जर ते समजत असेल तर समजो ना. कोणाला चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करून जर तसं समजत असेल तर समजू देत ना. तुम्ही कोण ठरवणार की ते पूर्ण सत्य नाहीये. फक्त आपण जिथं जन्माला आलोय आणि जिथं आपली श्रद्धा आहे आणि आपल्या विचार परंपरेप्रमाणे आपण भक्ती मार्ग स्वीकारला, भक्ती मार्गानेच. आपण इतर मार्गांना खोटं का म्हणता. कोणी ध्यान करत असेल तर ध्यान मार्गाने जाऊ देत. स्वामीजींसमोर एकदा कोणी म्हटलं की ते ध्यान वगैरे सगळं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हेच खरं. कोणीतरी वारकरी संप्रदायातली मोठी व्यक्ती होती. स्वामीजी म्हणाले असं असेल, त्यांच्यानंतर स्वामीजी बोलले, तर मग 18 अध्याय भगवद्गीतेतला 6वा अध्याय काढून टाका ना. तुमची आहे हिम्मत? 6 शास्त्रांमधलं ध्यानशास्त्र काढून टाका. तुमचं म्हणणंच खरं असेल तर. तुमचं म्हणणं खरं आहे म्हणून इतरांचं खोटं मानू नका. उघड्या डोळ्यांनीच परमात्मा पहा, डोळे मिटून काय होणार असं म्हणू नका, असं स्वामीजी म्हणाले. काहींना डोळे मिटून होईल याच्यावर विश्वास ठेवा, असं स्वामीजी म्हणाले. तसं मी म्हणतोय की जो एंड युझर आहे, हिंदू धर्मच मोक्ष द्यायला समर्थ आहे ना, आपण हिंदू आहोत, आपण एका संप्रदायामध्ये आहोत, विश्वास ठेवा आणि साधना करा, समर्थ आहे असं मी सांगेन। हा संप्रदाय समर्थ आहे ना, समर्थ आहे, एवढी गुरु परंपरा आहे आदिनाथांपासून चालत आलेली, कसं कोण म्हणू शकेल की याच्या या संप्रदायाच्या मार्गाने गेल्यावर ज्ञान होत नाही। प्रत्येक काळात जर पुरावे आहेत, नामाचा संप्रदाय खरा आहे ना, कसा खोटा असू शकेल। आज किती तरले म्हणून खोटं तसं तुम्हाला समाधान द्यायला हे सगळे समर्थ आहेत। म्हणून म्हणजे ज्यांचा उद्देशच मानवी जीवनाकडे पाहून ते ज्या प्रकारे सुख दुःख विविध वैचारिक आंदोलनात जातात त्याच्यातून काढून शांती देणं हा जर उद्देश असेल आणि तो समजला एखाद्याला, त्यांनी प्रयोग केला आणि एक संप्रदाय निर्माण झाला, तर तो खोटा असू शकत नाही। तुम्ही त्याच्याप्रमाणे चाला, तुमचा विश्वास असेल त्याप्रमाणे तुम्ही चाला आणि तुमच्या मार्गाचा अवलंब करा। हुश पण हे ही अशी प्रश्नोत्तर जी आहेत मी बोलतो आणि त्याच्यावरून तुम्ही काही एक प्रतिसाद देता आणि प्रश्न विचारता, ही खूप आनंददायी गोष्ट आहे की ज्यामुळं आपल्या ही कल्पना स्पष्ट, नाहीतर हे बोलायची मला कधी संधी मिळाली नसती। प्रश्नामुळे हे सगळं घडू शकतं, त्यामुळं अशा प्रश्नांचं स्वागतच आहे। हरिओम तत्सत। एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू। हरी 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 स्वामी जी बोला। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।